बंड्या उठ, झोपतोस काय लेका? अरे सूर्यपार माथ्यावर झमकायला लागला, तरी बी तुझा डोळा काय उघडत नाही, काय म्हणावे तुझ्या या झोपेला? अशी वाक्ये तुम्ही नेहमी ऐकत असता, किंवा मग तुम्ही तुमच्या दररोज सकाळी तुमच्या घरातच अशी वाक्ये वापरत असाल. अशाच प्रकारच्या समस्या, पूर्ण झोप न होण्याची समस्या तुम्हाला नेहमी सतावत आहेत का? तर नक्कीच माझा हा ब्लॉग खास तुमच्यासाठीच. नमस्कार, मी माया दनके. माझं मिशन आहे येत्या 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात 24व्या श्लोकात असे म्हणले आहे की एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत सेनयोरु भयोर्मध्ये स्थापयित्वा अर्थोत्तम. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गुडाकेश म्हणतात. गुडाकेश म्हणजेच ज्याने निद्रा आणि अज्ञान यावर विजय मिळवलेला आहे. अर्जुनाने निद्रेवर विजय मिळवला होता आणि त्यामुळेच तो जग उत्कृष्ट धनुर्धारी ठरला. जो निद्रेवर विजय मिळवतो तो जग जिंकू शकतो. म्हणजेच पुरेशी आणि समाधानकारक झोप घेणे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला अशा झोपेच्या अनेक समस्या असतील तर नक्कीच खालील गोष्टी करायला सुरुवात करा. उठण्याची वेळ ठरवा. तुम्ही तुमच्या मनाला एक ठराविक वेळेची सूचना द्या की या अमुक वेळेला तुम्हाला सकाळी झोपेतून उठायचे आहे. रात्री झोपतानाच तुम्ही तुमच्या मनाला ती वेळ सांगून टाका. तुमचे मन हे खूप आज्ञाधारक असते. त्याला काय चांगले किंवा काय वाईट, काय सकारात्मक किंवा काय नकारात्मक हे काहीच कळत नसते. तुम्ही त्याला जशा प्रकारची आज्ञा द्याल तशा प्रकारची ती आज्ञा ऐकत असतो. त्यामुळेच तुम्ही रात्री झोपताना त्याला जर सकाळी उठण्याची आज्ञा दिली तर नक्कीच तो तुम्हाला 5 मिनिट अगोदर त्या वेळेच्या आधी उठवेल. हा प्रयोग तुम्ही दररोज 21 दिवस करा. नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा होईल. रजनीश ओशो असे म्हणतात की खरे तर माणसाला रात्रीची केवळ 2 तासाची झोपच पुरेशी असते, परंतु ती झोप शांत, निवांत आणि गाढ आणि चटकन लागणारी असावी. ती झोपेची वेळ तुमची एक रात्रीची एकतर 1 ते 3 किंवा रात्री 2 ते 4 अशी असावी. म्हणजेच झोप ही तुमची सुदृढ ठरेल. झोपण्याच्या 2 तास अगोदर सोशल मीडिया बंद ठेवा. तुम्ही झोपेच्या अगोदर जे काही पाहता, जो काही विचार करता, त्याचाच परिणाम खऱ्या अर्थाने तुमच्या झोपेवर सुद्धा होत असतो. बरे का मित्रांनो? आणि तशाच विचाराने तुम्ही रात्री झोपी पण जाता. तुमच्या डोळ्यांनी तुम्ही जे काही ग्रहण करता तेच विचार, त्याच गोष्टी, तीच दृश्ये तुमच्या मनात साठत राहतात आणि तुमच्या निद्रेतही तुम्हाला तसेच काहीतरी दिसायला लागतं. तुमच्या मोबाईलमधून, फोनमधून येणाऱ्या निळ्या ज्योतीमुळे झोपण्याची इच्छाच उडून जाते आणि अजून एक तास असे करत करत तुम्ही मोबाईलवर कितीतरी वेळ चिकटून राहता आणि मग रात्री किती उशिरा झोपलो हे उशिराने तुम्हाला लक्षात येतं. जर तुम्ही सोशल मीडियावर एखादी दुःखद पोस्ट वाचली तर तसाच परिणाम तुमच्या मनावर होतो आणि झोपेवर सुद्धा होतो. त्यामुळेच सोशल मीडिया तुमचा किमान 90 मिनिटे तरी अगोदर बंद ठेवा. तसं संशोधनातून 2 तास आलेला आहे, पण किमान 90 मिनिटापर्यंत तुम्ही बंद करून ठेवलात तर तुम्हाला अगदी गाढ झोप येईल. झोप येण्यासाठीची ध्यानधारणा करा. ध्यानधारणा म्हणजेच गाढ विश्वात सामावणे. तुम्ही तुमच्या श्वासाशी मेळ साधला की मन शांत होते आणि तुम्ही त्या मनामध्ये आपोआप एकवटले जाता, झोपेशी एकवटले जाता आणि झोप आणि तुमची नाळ जुडली जाते। झोप येण्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासाशी एकाग्र व्हावं लागेल। श्वास आत घेताना 1 ते 4 आकडे मनेपर्यंत श्वास आत घ्या, हळूवार श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडताना हळूवारपणे 1 ते 4 आकडे मनात श्वास बाहेर सोडा। ही ध्यानधारणा तुम्हाला अगदी गाढ झोप लागेपर्यंत करायची आहे आणि गाढ झोप कधी लागेल ना हे सुद्धा तुम्हाला कधी कळणार नाही। जागतिक दर्जाचा महान खेळाडू उसेन बोल्ट म्हणतो की माझ्यासाठी झोप ही खूप महत्त्वाची आहे। ट्रेनिंग केल्यानंतर मला परत उत्साही राहण्यासाठी मला माझी झोप खूप आणि खूप जास्त आवडते आणि मलासुद्धा झोप खूप आवडते, कारण झोप झाली नाही तर माझा दुसऱ्या दिवशी नुसता आट्टापिट्टाच असतो झोपेसाठी। सायंकाळनंतर तुमची गरम पेय म्हणजेच चहा, कॉफी, कोक अशा प्रकारची पेय प्यायला टाळाटाळ करा। झोप ही शरीराची पुनरावृत्ती असते, अवस्था असते। या अवस्थेमध्ये बाह्य गोष्टींच्या जाणीवा कमी होतात। झोपेच्या अवस्थेत ज्ञान इंद्रियांकडून आलेले संवेद मेंदूंकडे पूर्णपणे नेले जात नाहीत। ऐच्छिक स्नायूंचे कार्य शिथिल होते। तुम्ही जर कॉफी, चहा यासारखी उत्तेजक द्रव्ये रात्रीच्या वेळी घेत असाल तर तुमच्या स्नायूंचे कार्य अर्धवट चालूच राहील आणि तुमच्या स्नायूंना आराम मिळणार नाही, जेणेकरून तुमचा दिवसभराचा थकवा दूर केला जाणार नाही। म्हणूनच सायंकाळच्या नंतर चहा, कॉफी यासारखी उत्तेजक किंवा गरम पेय पिण्यासाठी टाळाटाळ करा। कुणी जबरदस्ती जरी केली ना तरी पण टाळाटाळ नक्कीच करा। झोपेची जागा स्वच्छ ठेवा। तुमच्या झोपेची जागा केवळ झोपण्यासाठीच वापरा। त्या जागेचा वापर जेवण करणे, लिखाण करणे, टीव्ही पाहणे यासाठी करणे जास्तीत जास्त टाळावे। झोपेची जागा स्वच्छ आणि शांत सुमधुर गाण्याने युक्त असावी। तुमच्या झोपणीच्या खोलीत टीव्ही किंवा कॉम्प्युटर, संगणकासारखी साधने बिलकुल ठेवू नकात, कारण ही तुमच्या झोपेच्या आड येतात। झोप ही आपल्या दिवसभराच्या शरीराची होणारी झीज भरून काढते, म्हणून झोप ही पुरेशी आणि समृद्ध असणे गरजेचं आहे। तुमच्या झोपेला जास्तीत जास्त शांत आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही दररोज करा। दरवर्षी मार्च महिन्यातील 3 शुक्रवारी जागतिक निद्रा दिन साजरा केला जातो। झोप आणि आरोग्य या दोन्हीही गोष्टी एकमेकांशी निगडीत असतात। झोपेच्या समस्यांचे निवारण आणि व्यवस्थापन करणे हा मुख्य उद्देश जागतिक निद्रा दिन साजरा करण्यामागे आहे। मलासुद्धा झोप ही खूप जास्त प्रिय आहे। मला जर झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये जर तुम्ही कितीही मारून उठवलात तरी पण मी उठणार नाही, इतकी माझी गाढ झोप असते। तर तुम्हाला सुद्धा अशा गाढ आणि शांत झोपेचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे वरील उपाय तुम्ही नक्की आत्मसात करायला सुरुवात करा आणि तुमच्या झोपेला गाढ, समृद्ध आणि शांत बनवा। तर वेळ न दवडता या उपायांचा तुमच्या दैनंदिनीमध्ये अवलंब करायला सुरुवात करा आणि तुमच्या झोपेला अखंड ध्यानाची यात्रा बनवा। माझा हा पॉडकास्ट तुम्हाला तुमच्या झोपेच्या गाढ झोपेसाठी नक्कीच खूप फायदेशीर होणार आहे हे मला माहीत आहे। त्यासाठीच माझ्या पॉडकास्टवर लगेचच व्हॉइस मेसेज सोडा की तुझा पॉडकास्ट खूप छान झालेला आहे म्हणून। थँक्यू सो मच। थँक्यू। बाय बाय।